नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवादाचं उच्चाटन होईल आणि यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफची महत्वपूर्ण भूमिका असेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. मध्य प्रदेशातल्या नीमच इथं आज सीआरपीएफच्या 86व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कोब्रा बटालियनचे सैनिक देशाला नक्षलमुक्त बनवण्यासाठी कार्य करत असून त्यांच्या साहसाच्या बळावरच नक्षलमुक्त भारताचा संकल्प पूर्ण होईल असं शहा म्हणाले. काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांशी लढण्यात, ईशान्येकडील राज्यात शांतता राखण्यात आणि नक्षलवाद्यांच्या कारवायावर नियंत्रण ठेवण्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचं विशेष योगदान असल्याचं त्यांनी नमूद केलं. तत्पूर्वी शहा यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. या कार्यक्रमास मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव उपस्थित होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे उद्या शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दुपारी 4:30 विशेष विमानानं ते शहरात पोहोचतील. सिडको परिसरातल्या कॅननॉट इथल्या उद्यानात उभारण्यात आलेल्या शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं अनावरण सिंह यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमानंतर ते उद्योजकांशी संवाद साधतील. त्यानंतर ते विशेष विमानानं लखनौकडे रवाना होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात वक्फ सुधारणा विधेयक 2025 बाबत आज सुनावणी सुरू राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायमूर्तींच्या पीठानं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी केंद्र सरकारनं वेळ मागून घेतल्यानं काल दिला जाणारा निर्णय स्थगित करण्यात आला होता. वक्फ मंडळाचे आणि केंद्रीय वक्फ परिषदेचे सर्व सदस्य मुस्लिमच असायला हवेत असा आदेश देणार असल्याचं पीठानं स्पष्ट केलं. अमरावतीमधून विमानसेवा सुरू झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. अमरावती विमानतळ आणि उडान अर्थात उडे देश का आम नागरिक योजनेअंतर्गत अमरावती मुंबई प्रवासी विमानसेवेचा काल प्रारंभ झाला. या पार्श्वभूमीवर सामाजिक माध्यमावरच्या संदेशात पंतप्रधानांनी या विमानतळामुळे या भागात अर्थव्यवस्थेला आणि दळणवळणाला चालना मिळेल असं म्हटलं आहे. शेतीविषयक विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अमरावती विभागातल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सानुग्रह अनुदानाचे धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल देण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. विदर्भात वर्ष 2006 ते 2013 दरम्यान सरळ खरेदीनं झालेल्या भूसंपादनात जमिनीचा कमी मोबदला मिळालेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यास मान्यता दिली असून हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केलं जाईल असं त्यांनी सांगितलं. माजलगाव मतदारसंघातल्या वीज, रस्ते आणि आरोग्यविषयीच्या समस्या गांभीर्यानं घेऊन तातडीनं उपाययोजना कराव्यात अशा सूचना राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केल्या आहेत. माजलगाव विधानसभा मतदारसंघातल्या विविध समस्यांबाबत घेतलेल्या एका बैठकीत त्या बोलत होत्या. माजलगाव परिसरातल्या ग्राहकांना दर्जेदार आणि अखंडित वीज पुरवठा मिळावा यासाठी ट्रान्सफॉर्मची क्षमता वाढवणं, नवीन उपकेंद्राची उभारणी, जीर्ण झालेल्या वीज वाहिन्यांची पुनर्बांधणी करणं आदी कामं समाधानकारक असून उर्वरित कामं गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. लातूर जिल्ह्यात विविध गावात पोषण पंधरवड्यानिमित्त गर्भवतींसह ग्रामस्थांना विविध कार्यक्रमातून माहिती दिली जात आहे. साई गावातल्या ग्रामदरबारात काल झालेल्या कार्यक्रमात 14 गर्भवतींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पोषण पंधरवड्याच्या माध्यमातून गरोदर मातांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. जन्माला येणारं बाळ कुपोषित राहू नये तसंच नवजात बालकांच्या मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी या अंतर्गत विविध उपाययोजना केल्या जात असल्याचं जिल्हा महिला बालविकास अधिकारी जावेद शेख यांनी यावेळी सांगितलं. पोषण पंधरवड्यात भेटणारी माहिती आणि किटमुळे आपणास फायदा झाल्याचं क्रांती पवार या गर्भवतीनं स्पष्ट केलं. नांदेड इथं जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यात काल दुसऱ्या दिवशी गुण नियंत्रण प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्ह्यातल्या जलव्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत विविध मान्यवर तसंच शेतकरी पाणीवाटप संस्थेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत विभागस्तरावरील शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. आज या अंतर्गत विविध कार्यालयांमध्ये स्वच्छ आणि सुंदर माझे कार्यालय तसंच जल पुनर्भरण कार्यक्रम घेण्यात येत आहेत. जलव्यवस्थापन कृती पंधरवडा अंतर्गत धाराशिव जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबवण्यात येणार असून या अंतर्गत येत्या 22 तारखेला उपसा सिंचनाच्या पाणी परवाना तक्रारीचं निवारण केलं जाणार आहे. लाभक्षेत्रातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10.